अध्याय 13 नरकाचा उजवा हात. ज्यावेळेस ते पहिला दृष्टांत मी बघितला त्याच्यानंतर येशूने मला दुसऱ्या एका भागामध्ये नेलं आणि येशू मला म्हणायला हे जे काही गोष्टी तू बघत आहे हे शेवटल्या काळामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग लगेचच मला एक दृष्टांत दिसू लागला. येशू मला म्हटलं आता आपण नरकाचा जो उजवा हात आहे ज्याला राईट आर्म ऑफ हेल म्हणतात त्याच्यामध्ये आहोत. आम्ही उंच एका टेकडीवर चाललो होतो आणि ती एकदम सुक्की अशी होती आणि त्याच्या वरून ज्यावेळेस आम्ही खाली बघितलं तर एक अशी नदी ज्याच्यामध्ये अनेक भवरे आहेत असं मी बघितले. आणि त्या ठिकाणामध्ये कुठल्याच प्रकारचे सैतानाचे दूत किंवा दुष्टात्मे काहीच नव्हते, फक्त एक मोठी नदी अशी दिसत होती आणि तिचे जे किनारे आहेत ते काय दिसत नव्हते. ह्या नदीचे जे किनारे ज्याला इंग्लिशमध्ये बँक्स ऑफ द रिव्हर म्हणतात ते त्या अंधकारामुळे झाकलेले गेले होते. येशू आणि मी जवळजवळ त्या नदीच्या येत होतो आणि मी बघितलं की त्या नदीमध्ये पूर्णपणे रक्त आणि अग्नी असं वाहत होतं. जवळून बघितल्यानंतर मी अनेक आत्मे त्या ठिकाणामध्ये ज्यांना साखळदंडांनी बांधलेलं एकमेकांना असं मी बघितलं आणि त्या साखळ्यांच्या वजनामुळे त्यांना फरफडून ती नदी त्या अग्नीच्या सरोवराकडे त्याच्या खाली नेत होती. पुष्कळशे नरकामधले आत्मे हे अग्नीच्या ह्या जाळामध्ये होते. मी बघितलं की त्यांचा आकार फक्त सापळे त्यांचे राहिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीवात्मा कैद होता. हे काय आहे मी म्हटले प्रभू, तो म्हटला हे अशा लोकांचे आत्मे जे अविश्वासू आणि जे अधार्मिक ज्याला अनबिलिव्हर्स आणि अनगॉडली म्हणतात असे ते त्यांच्या शरीरावर जास्त प्रेम करत होते देवावर जास्त प्रेम करण्यापेक्षा. इथं असे लोक आहेत, असे पुरुष आहेत जे पुरुषांवर प्रेम करतात आणि स्त्रिया अशा आहेत जे स्त्रियांवर प्रेम करतात आणि ते पश्चाताप करत नव्हते त्यांच्या घाणेरड्या वासनेच्या पापांसाठी. ते त्यांचं पूर्ण आयुष्य पापामध्ये त्यांनी घालवलं आणि त्यांनी माझं जे तारण आहे त्याला धिक्कारलेलं आहे आणि नाकारलेलं आहे. येशूच्या शेजारी मी उभे राहून बघत होते त्या अग्नीच्या तळ्यामध्ये किंवा त्या लेक ऑफ फायरमध्ये सरोवरामध्ये. मग एक मोठा जाळ जणू काय एखाद्या मोठ्या भट्टीप्रमाणे जे सर्व काही त्याच्या पट्ट्यातील ते सर्व खाऊन टाकणार असा अग्नी मी पाहिला आणि तो पूर्ण नरकाच्या उजव्या हातामध्ये भरू लागला. आमच्या जवळ पण तो अग्नी काही फुटाच्या अंतरावर आला परंतु आम्हाला त्यांनी स्पर्श केला नाही. ही नदी अग्निमय होती आणि सर्व काही ती जाळत होती जे काही तिच्या रस्त्यामध्ये येत होतं. आणि मग मी बघितलं येशूचा चेहरा, तो खूपच कोमल आणि दुःखी असं दिसत होता. त्याच्यामध्ये अजून पण ह्या अशा हरवलेल्या आत्म्यांसाठी प्रेम आणि कळवळा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी रडू लागले आणि माझी इच्छा झाली की ह्या अतिशय पीडादायक भयानक ठिकाणामधून आम्ही निघून जावं कारण हे सर्व दृश्य हे बघण्याच्या पलीकडे सहन करण्याच्या पलीकडे होते. नंतर हे जे आत्मे या अग्नीमध्ये आहेत त्यांच्याकडे मी पाहिले आणि त्या ठिकाणामध्ये फक्त एक लालसर अतिशय लाल भडक अग्नी आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या हड्ड्या हे काळ्या आणि जाळून टाकलेल्या असे दिसत होते. आणि हे सर्व आत्मे पस्तावत होते आणि दुःखाने ते रडत होते. येशू मला म्हटलं की ही त्यांची पीडा आहे आणि ते असे साखळ्यांनी एकमेकांना असे जोडलेले आहेत. त्यांनी यांचं पाप हे होतं की त्यांनी त्यांच्याच प्रकारचे जे आहेत म्हणजे पुरुष पुरुषांशी वाईट पापमय लैंगिक कृत्य त्यांनी केलेले आहेत आणि स्त्रिया स्त्रियांशी असे लैंगिक संबंध त्यांनी केलेले आहेत जे नॅचरल नाहीये नैसर्गिक नाही ते त्यांनी केलं. आणि पुष्कळच्या तरुण मुली आणि तरुण मुलं यांना या पापमय कृत्यांमध्ये त्यांनी खेचलेलं आहे. त्याला ते प्रेम म्हणतात, परंतु त्याचा शेवट हा पापामध्ये आणि मृत्यूमध्ये होतो. मला समजलं आणि मला माहिती आहे की अनेक मुलं आणि मुली, पुरुष आणि स्त्रिया, हे त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांना अशा गोष्टी, भयंकर अशा पापमय वासनेच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं जातं. आणि मला माहिती आणि त्यांची इच्छा नसती या गोष्टी करायची, पण हे लक्षात ठेव, येशू म्हटलं की मला प्रत्येक गोष्टी या माहिती आहे. आणि हे लोक पण ज्यांनी तरुणपणापासून या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांना ज्यांनी त्यांना हे करण्यास भाग पाडलेलं आहे, त्यांना जास्त शिक्षा या ठिकाणामध्ये होईल. मी न्यायीपणाने न्याय करतो आणि मी नीतिमान आहे. मी पापी माणसाला म्हणतो की तू पश्चाताप कर आणि मग मी तुझ्यावर कृपा करील, माझ्यावर तू विश्वास ठेव आणि मला हाक मार आणि मग मी तुझं ऐकेल. वेळोवेळी मी ह्या लोकांना पश्चाताप करण्यासाठी सांगितलं आणि माझ्याकडे येण्यासाठी सांगितलं. मी त्यांच्या पापांची क्षमा केली असती आणि त्यांना शुद्ध केलं असतं, धुतलं असतं आणि माझ्या पवित्र नावामध्ये ते मोकळे झाले असते, परंतु ते माझं ऐकायला तयार नव्हते. त्यांनी जगाचं प्रेम आणि शरीराची वासना ही देवाच्या प्रेमापेक्षा जास्त मानलेली होती. मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असलं पाहिजे. तुम्ही घाणेरड्या गोष्टींना स्पर्श करू नका, तरच मग मी तुम्हाला माझ्याजवळ स्वीकारेल, असं प्रभू म्हटला त्या ठिकाणात. मी अत्यंत आजारी पडल्यासारखं मला वाटत होतं ह्या सर्व ह्या अग्नीच्या सरोवरातल्या आत्म्यांना बघून. जर खरोखर ते उशीर व्हायच्या अगोदर जर प्रभू येशूकडे वळले असते तर किती बरं झालं असतं. आणि येशू म्हणत होता, खरोखर जर उशीर व्हायच्या अगोदर जर ते माझ्याकडे वळाले असते तर माझं रक्त जे सर्वांसाठी सांडलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांना धुवून साफ केलं असतं. मी माझा जीव सगळ्यात वाईटातील वाईट पापांसाठी दिलेला होता, यासाठी की त्यांना जीवन मिळावं. अनेक असे असंख्य असे आत्मे या अग्नीच्या नदीमध्ये जाताना मी पाहिले आणि त्यांच्यावरून या अग्नीच्या लाटा ह्या जात होत्या आणि ते जणू काय त्याच्यामध्ये आतमध्ये पोहत होते आणि ते दुःखाने किंकाळ्या मारत होते आणि त्याच्यातून ते रक्तमय झालेली ती नदी वाहत होती. आम्ही त्या नदीच्या बाजूने चाललो होतो आणि समोरच एक मोठी टेकडी दिसली आणि त्या टेकडीवर मी पाहिलं एक मोठी स्त्री बसली होती. ती मागे पुढे अशी झोकांडा खात होती, जणू काय ती दारू प्यालेली आहे. आणि तिच्यावर असे शब्द लिहिले होते, मिस्ट्री बॅबिलॉन, म्हणजे बॅबिलॉनचं रहस्य. आणि मला हे समजलं की ही सर्व वाईट गोष्टींची ही माता आहे पृथ्वीवरची आणि ती नरकामधून आलेली आहे. एक अतिशय पापी सैतानी शक्ती तिच्यामधून निघत होती आणि मी पाहिलं की अनेक असंख्य लोक, भाषा बोलणारे हे तिच्या खाली होते. तिला सात टोके आणि दहा शिंग होते आणि तिच्यामध्ये संदेष्ट्यांचं रक्त हे आढळत होतं. जे संत पृथ्वीवर ज्यांचा शिराच्छेद झाला त्यांच्या रक्ताने ती मस्त झाली होती. आणि प्रभू म्हटलं, तुम्ही तिच्यामधून बाहेर निघा आणि स्वतःला वेगळं करा, तिच्या वेळेत तिचा नाश होणार आहे. आम्ही पुढे गेलो या पापी स्त्रीला बघून जिच्या डोक्यावर शिंग होते आणि मग नंतर सर्व काळोखासा होऊ लागला. आता फक्त येशू ख्रिस्त याच्यामध्येच प्रकाश मला दिसू लागला. आम्ही पुढे गेलो आणि मग दुसरी एक अशी टेकडी आम्हाला लागली, काही अंतरावरच पुष्कळच्या असे उष्ण अग्नीच्या लाटा किंवा जिवा अशा हवेमध्ये उडत होत्या आणि पूर्ण वातावरण हे खूपच गरम असं तापलेलं होतं. आम्ही पुढे गेलो त्या टेकडीवर आणि मग एक मोठा दरवाजा लागला आणि त्या दरवाजामध्ये अनेक असे खाचा केलेल्या होत्या आणि तो त्या टेकडीच्या बाजूला होता, त्याच्या साईड मध्ये होता आणि एक मोठा दरवाजा ज्याला मोठी एक अशी साखर दंड लावलेलं होतं ते मी पाहिलं आणि त्याच्यामधून अनेक अशा अग्नीच्या लाटा येत होत्या, फ्लेम्स निघत होत्या आणि ह्याला मोठं एक बोल्ट किंवा कडी कोंडा लावला होता आणि त्याच्यावर मोठे मोठे असे कुंट लागले होते. मी विचार करत होते या सर्वांचा काय अर्थ आहे. एकाएकी एक काळकुट्ट मनुष्य खूप उंच आणि एक काळपट असं पेहराव केलेला बुरखा घातलेला तो आमच्या समोर त्या दरवाजा समोर उभा राहिला आणि त्याचा चेहरा खूपच जुना आणि थकलेला असा दिसत होता. त्याच्या चेहऱ्याचं जे काही चमडी होती ती खूपच घट्ट त्याच्या डोक्याच्या कवटीच्या हड्ड्यांना अशी घट्ट अशी चिकटलेली होती. तो जणू काय 1000 वर्ष जुना असा दिसत होता. मग येशू मला म्हटला त्या दरवाज्याच्या मागे तो अथांग डोहा आहे, द बॉटमलेस पिट, आणि माझं वचन हे खरं आहे. मग त्या दरवाज्याच्या त्या अग्नीच्या जीवांच्या मागे अजून उंच ज्यावेळेस तो दरवाजा उघडला तर त्याला ती जी उष्णता आहे ती सहन होत नव्हती म्हणून तो असा बाहेर लोटल्यासारखा होत होता. आणि मी म्हटलं हे प्रभू मला खूप आनंद होईल ज्यावेळेस सैतानाला या अथांग डोहामध्ये बॉटमलेस पीट मध्ये टाकण्यात येईल आणि मग हे सर्व ज्या वाईट पापमय गोष्टी आहेत त्या काही काळासाठी हे थांबणार आहेत. मग तो मला म्हटला आता तुम्ही ऐका जो आत्मा मंडळांना काय सांगते. शेवट हा जवळ आलेला आहे आणि मी पापी लोकांना बोलवत आहे की त्यांनी पश्चाताप करावा आणि त्यांचं कारण व्हावं. आता बघ. मग आम्ही तिथं उभे होतो एका पटांगणामध्ये आणि तिथे प्रभू आत्मेने होता आणि त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की एक मोठा अग्निमय सर्प हा आकाशामध्ये त्याच्या शेपटीने सारखे वार करत होता. मी बघितलं की त्याच्याकडं प्रचंड शक्ती या सर्पाकडे होती. नंतर मी बघितलं की तो नरकाच्या उजव्या हातामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि थांबला. मला हे समजलं की तो पृथ्वीला तडाखे देऊ शकत नव्हता जोपर्यंत देवाचा शब्द पूर्ण होत नाही. मी बघितलं की अग्नी आणि धूर हे पृथ्वीमधून निघत होते आणि मी बघितलं की एक दुःख अतिशय विचित्र असं दुःख पूर्ण पृथ्वीवर पसरलं होतं आणि त्याच्यामधून असे काळपट धब्बे इकडं आणि तिकडं दिसत होते. मग असे शिंग त्या सर्पावर उगवू लागले आणि ते पूर्ण असे पसरले पूर्ण पृथ्वीवर आणि सैतानाने त्या उडणाऱ्या त्या अग्निमय सर्पाला आज्ञा द्यायला हुकूम देण्यास सुरुवात केली. तिथं अनेक दुष्ट आत्मे आणि सैतान वेगळेवेगळे हे उपस्थित होते. मी बघितलं ते भयानक अग्निमय सर्प हा नरकाच्या उजव्या हातामधून बाहेर आला आणि मग तो पृथ्वीला तो तडाखे मारू लागला खूप शक्तीने आणि अनेक लोक यांचा नाश होऊ लागला. येशू मला म्हटला की शेवटच्या दिवसांमध्ये हे असं होईल. चल अजून वर ये. वाचकांनो किंवा ऐकणाऱ्यांनो जर तुम्ही कुठल्या प्रकारचे असे पाप जे पहिले सांगितले जर करत असाल जे मी लिहिलेले आहेत तर कृपा करून पाप करण्याचं थांबवा आणि येशूला हाक मारा म्हणजे तो तुम्हाला वाचवेल. तुम्हाला नरकामध्ये जाण्याची गरज नाही. प्रभू येशूला तुम्ही हाक मारा जो पर्यंत तो जवळ आहे तो तुमचं ऐकल आणि तुमचा जीव वाचवेल तुम्हाला वाचवेल. जो कोणी प्रभूच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याला हाक मारतो त्याचं तारण होईल.